चिड़ियाघर में एक दिन
Ein Tag im Zoo.
पॉल चिड़ियाघर जाता है और पशु देखभाल कर्मियों से मिलता है जो उसे अपने पेशे और जानवरों के बारे में बताते हैं.
Paul besucht den Zoo und trifft Tierpfleger, die ihm ihre Berufe und die Tiere vorstellen.
वो देखभाल कर्मियों के कामों के बारे में सरल प्रश्न पूछता है.
Er stellt einfache Fragen zu den Aufgaben der Pfleger.
पॉल सफर के लिए उत्साहित है.
Paul freut sich auf den Ausflug.
चिड़ियाघर बड़ा और सुंदर है.
Der Zoo ist groß und schön.
चिड़ियाघर में कई जानवर रहते हैं.
Viele Tiere leben im Zoo.
पॉल एक हाथी देखता है.
Paul sieht einen Elefanten.
हाथी बड़ा है.
Der Elefant ist groß.
पॉल हाथी के बारे में देखभाल कर्मी से पूछता है.
Paul fragt den Pfleger über den Elefanten.
देखभाल कर्मी हाथी के भोजन की जानकारी देता है.
Der Pfleger erklärt die Fütterung des Elefanten.
पॉल भोजन देते देखने गया.
Paul beobachtet die Fütterung.
चिड़ियाघर में कई जानवर हैं.
Es gibt viele Tiere im Zoo.
पॉल एक शेर देखता है.
Paul sieht einen Löwen.
शेर आराम कर रहा है.
Der Löwe ruht.
पॉल शेर के बारे में पूछता है.
Paul fragt nach dem Löwen.
देखभाल कर्मी शेर की आदतों के बारे में बताता है.
Der Pfleger erzählt von den Gewohnheiten des Löwen.
पॉल जानवरों के बारे में बहुत कुछ सीखता है.
Paul lernt viel über die Tiere.
डॉक्टर या कलाकार?
Arzt oder Künstler?
अन्ना सोचती है कि वो डॉक्टर या कलाकार बनना चाहती है.
Anna überlegt, ob sie Ärztin oder Künstlerin werden möchte.
वो दोनों पेशों के लोगों का साक्षात्कार करती है ताकि वो उनके काम के दिन को समझ सके.
Sie interviewt Menschen aus beiden Berufen, um mehr über ihren Arbeitsalltag zu erfahren.
पहला व्यक्ति जिसे वो मिलती है वो एक डॉक्टर है.
Die erste Person, die sie trifft, ist ein Arzt.
वो उसे अपने दैनिक कार्यों के बारे में बताता है.
Er erzählt ihr von seinen täglichen Aufgaben.
अन्ना ध्यान से सुनती है.
Anna hört aufmerksam zu.
वो उसे धन्यवाद कहती है.
Sie bedankt sich bei ihm.
अगली बार वो एक कलाकार से मिलती है.
Als nächstes trifft sie eine Künstlerin.
कलाकार अपनी रचनात्मक परियोजनाओं का वर्णन करती है.
Die Künstlerin beschreibt ihre kreativen Projekte.
Anna उसकी प्रेरणाएं पूछती है.
Anna fragt nach ihren Inspirationen.
कलाकार अपनी रुचि के बारे में बताती है.
Die Künstlerin erzählt von ihrer Leidenschaft.
अन्ना खुश है.
Anna ist begeistert.
वो कलाकार को धन्यवाद देती है.
Sie bedankt sich bei der Künstlerin.
अन्ना के पास अब दो दृष्टिकोण हैं.
Anna hat nun zwei Perspektiven.
वो नहीं जानती कौन सा पेशा बेहतर है.
Sie ist unsicher, welcher Beruf besser passt.
उसे और सोचने की जरूरत है.
Sie muss noch mehr nachdenken.
अन्ना अकेले रहने के लिए लौट जाती है.
Anna zieht sich zurück, um alleine zu sein.
अपने कमरे में वो फायदे और नुकसान की सूची बनाती है.
In ihrem Zimmer macht sie eine Liste der Vor- und Nachteile.
यह निर्णय उसे कठिन लगता है.
Diese Entscheidung fällt ihr schwer.
अगले दिन वो फिर से डॉक्टर के पास जाती है.
Am nächsten Tag besucht sie erneut den Arzt.
फिर वो कलाकार के पास फिर से जाती है.
Dann besucht sie die Künstlerin noch einmal.
अन्ना समझती है कि उसे एक पेशा चुनना होगा.
Anna erkennt, dass sie einen Beruf wählen muss.
एक अप्रत्याशित दिन.
Ein unerwarteter Tag.
लीसा अपने नए काम के पहले दिन भावनाओं के झूले का अनुभव करती है. वो अपनी खुशी, डर और आश्चर्य को संवाद करना सीखती है.
Lisa erlebt eine Achterbahn der Gefühle an ihrem ersten Tag im neuen Job. Sie lernt, ihre Freude, Angst und Überraschung zu kommunizieren.
सुबह की शुरुआत धूप और सकारात्मक ऊर्जा के साथ हुई.
Der Morgen begann mit Sonnenschein und positiver Energie.
Lisa उत्साहित थी और नई चुनौतियों का सामना करने के लिए तैयार थी.
Lisa war aufgeregt und bereit, neue Herausforderungen anzunehmen.
जब वो कार्यालय पहुंची, तो उसने हल्की सी घबराहट महसूस की.
Als sie im Büro ankam, spürte sie eine leichte Nervosität.
उसके बॉस ne muskurakar uska swagat kiya aur use uska karyasthal dikhaya.
Ihr Chef begrüßte sie mit einem Lächeln und zeigte ihr ihren Arbeitsplatz.
पूर्वाहन के दौरान लीसा ने अपने नए सहयोगियों से मुलाकात की.
Während des Vormittags lernte Lisa ihre neuen Kollegen kennen.
वो तुरंत समूह में समाहित महसूस करने लगी.
Sie fühlte sich sofort in die Gruppe integriert.
दोपहर के खाने के बाद उसे एक अप्रत्याशित चुनौती का सामना करना पड़ा।
Nach der Mittagspause erwartete sie eine unerwartete Herausforderung.
अचानक कंप्यूटरसिस्टम में एक समस्या आ गई।
Plötzlich gab es ein Problem mit dem Computersystem.
Lisa को मदद के लिए कहना पड़ा और वो थोड़ी असहज महसूस कर रही थी।
Lisa musste um Hilfe bitten und fühlte sich etwas unwohl.
लेकिन उसके सहयोगियों ने उसकी मदद की और समस्या जल्द ही हल हो गई।
Aber ihre Kollegen unterstützten sie und das Problem wurde schnell gelöst.
शाम को Lisa थकी हुई थी, लेकिन अपने पहले दिन से संतुष्ट थी।
Am Abend war Lisa erschöpft, aber zufrieden mit ihrem ersten Tag.
उसने बहुत कुछ सीखा और नए अनुभव जुटाए।
Sie hatte viel gelernt und neue Erfahrungen gesammelt.
दिन खुशी और संतुष्टि की भावना के साथ समाप्त हुआ।
Der Tag endete mit einem Gefühl der Freude und Zufriedenheit.
ये पहला काम का दिन आश्चर्यों और पाठों से भरा था।
Dieser erste Arbeitstag war voller Überraschungen und Lektionen.
Lisa आने वाले दिनों के लिए उत्सुकता और साहस के साथ आगे बढ़ रही थी।
Lisa freute sich auf die kommenden Tage mit Neugier und Mut.
उसकी यात्रा अभी शुरू हुई थी और वो सब कुछ खोजने के लिए तैयार थी।
Ihre Reise hatte gerade erst begonnen und sie war bereit, alles zu entdecken.
Bistro में पाककला।
Kochkunst im Bistro.
एक उत्कृष्ट रेस्तरां में एक शाम स्वादिष्ट ऑर्डर और उत्तेजक बातचीत से भरपूर होती है।
In einem exquisiten Restaurant entfaltet sich ein Abend voller delikater Bestellungen und anregender Gespräche zwischen Gästen und Kellnern.
मुख्य शेफ बड़े ध्यान से मेन्यू तैयार करता है।
Der Chefkoch bereitet das Menü mit großer Sorgfalt zu.
मेहमान उन्नत स्वाद वाले हैं और सबसे अच्छा उम्मीद करते हैं।
Die Gäste sind anspruchsvoll und erwarten das Beste.
कुछ मेहमान परीक्षण मेन्यू का आनंद लेते हैं।
Einige Gäste probieren das Degustationsmenü.
स्वाद उत्तम और सामंजस्यपूर्ण है।
Die Aromen sind exquisit und harmonisch.
वेटर कुशल और सतर्क हैं।
Die Kellner sind geschickt und aufmerksam.
रेस्तरां का वातावरण सुरुचिपूर्ण है।
Das Ambiente im Restaurant ist elegant.
पृष्ठभूमि में धीमी संगीत बजती है और एक आरामदायक वातावरण बनाती है।
Leise Musik spielt im Hintergrund und schafft eine entspannte Atmosphäre.
सबसे अच्छी वाइन को स्वाद को परिष्कृत करने के लिए परोसा जाता है।
Die besten Weine werden gereicht, um den Geschmack zu verfeinern.
मुख्य शेफ मेहमानों के पास आता है ताकि उनकी प्रतिक्रिया सुन सके।
Der Chefkoch kommt zu den Gästen, um ihr Feedback zu hören.
मेहमान व्यंजनों की रचनात्मक प्रस्तुति की प्रशंसा करते हैं।
Die Gäste loben die kreative Präsentation der Gerichte.
मिठाई अपने आप में एक कलाकृति है।
Der Nachtisch ist ein Kunstwerk für sich.
शाम के अंत में सभी मेहमान संतुष्ट और खुश होते हैं।
Am Ende des Abends sind alle Gäste zufrieden und glücklich.
यह एक शाम है जो यादगार बन जाती है।
Es ist ein Abend, der in Erinnerung bleibt.
परिवहन के साधनों की दुनिया।
Die Welt der Transportmittel.
ऐतिहासिक भाप इंजन से लेकर आधुनिक हाइपरलूप्स तक के विभिन्न परिवहन साधनों की विस्तृत खोज, तकनीकी और सांस्कृतिक पहलुओं पर ध्यान केंद्रित करके।
Eine detaillierte Erkundung verschiedener Verkehrsmittel, von historischen Dampfloks bis zu modernen Hyperloops, mit einem Fokus auf technische und kulturelle Aspekte.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.